नमस्कार, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये सध्या आपली जी मालिका चालू आहे त्याच्यामध्ये आपण हृदयविकार ह्या विषयावर माहिती घेत आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर साहेब, आपण हृदयविकारावर बरीचशी आणि खूप महत्वपूर्ण, अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आम्हाला कधी माहीत नव्हत्या अशा सर्व गोष्टींची तुम्ही आम्हाला माहिती दिली. तर सर्वसाधारणतः एखादा व्यक्ती ज्याला हृदयविकार आहे किंवा ज्याला हार्ट अटॅक आलेला आहे, ह्याच्यासाठी मेडिकल सायन्समध्ये जे तुमचा इलाजाची जी पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय देता? कारण बरेचदा आम्हाला एवढं एक माहिती आहे की एक सर्जरी एक केली जाते, नाहीतर मग आता सध्या जी प्रचलित आहे एनजिओप्लास्टी. तर थोडी माहिती आम्हाला घेऊन घ्यायची, कारण बरेचदा असं होतं की डॉक्टर आम्हाला सांगतात की आता एनजिओप्लास्टी करायची. आधी म्हणतात की एनजिओग्राफी करायची आणि पटकन 5-10 मिनिटात फोन लगेच बाहेर येऊन सांगतात की नाही, आपल्याला एनजिओग्राफी झालेली आहे, प्लास्टी करायची. तर हे एक्झॅक्टली काय आहे? कळत तर काहीच नाही आम्हाला, तर पेशंटचा जीव महत्वाचा असतो त्यामुळे आम्ही हो म्हणून जातो. पण एक्झॅक्टली काय केलं जातं याच्यामध्ये?
एनजिओप्लास्टी म्हणजे त्या रक्तवाहिन्या ज्या असतात हृदयाच्या, त्याच्यामध्ये बलून घालून ती चरबी जी आहे त्याला उघडलं जातं, रस्ता मोठा केला जातो, त्याला म्हटलं जातं एनजिओप्लास्टी. आणि ते रस्ता मोकळा झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक स्प्रिंग टाकतो, तो स्टेनलेस स्टीलचा स्प्रिंग असतो, त्याला म्हणतात स्टेंटिंग. तर आपण इथे पिक्चरमध्ये जर बघूया, या पिक्चरमध्ये डाव्या साईडचा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की दोन्ही साईडला पिवळी जी आहे ती चरबी आहे. चरबीमुळे रस्ता जो आहे तो पातळ झालेला आहे. तर आपण काय करणार एनजिओप्लास्टीमध्ये, की पायातून, जांघेतून किंवा हातामधून आपण एक बारीक वायर टाकतो. तो काळा जो आहे तो वायरच दिसतोय. आपण वायर टाकतो त्या ब्लॉकमध्ये, ब्लॉकच्या पुढे आपण वायर नेतो आणि त्या वायरच्या वर, आता हे सगळं आपण एक्सरे मध्ये बघत करत असतो, छातीवर असं एक्सरे मशीन लावलेली असते आणि त्याच्यामुळे ते आपल्याला वायर दिसत असतो की तो वायर कुठे जातो. तर तो वायर आपण त्या ब्लॉकच्या मधून पुढे ढकलतो आणि त्या वायरवर दुसरा एक, अजून एक नळी असते, त्याच्या पुढे एक बलून लागलेला असतो. ते खाली दुसऱ्या आपण पिक्चरमध्ये, आपण त्या पिक्चरमध्ये बघतोय की एक बलून आहे आणि तो बलून त्या वायरवर जर चढवलेला आहे आणि तो बलून आता आपण ते पिवळं जे ब्लॉक आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता मी काय करणार, बाहेरून प्रेशरने त्या बलूनला मी फुलवणार. प्रेशरने फुलवल्यानंतर तो बलून जो आहे तो फुगणार. तर आता बघा, मी फुलवल्यानंतर आता पुढची जर बघितली तर हे बघा, हे डाव्या साईडला, वरच्या साईडला आपण बघितलं की तो जो बलून आहे तो फुललेला आहे. तर जेव्हा हा बलून फुलतो तर दोन्ही साईडची जी चरबी आहे पिवळी ती दाबली गेलेली आहे. आता मी काय करणार, त्या बलून मधून हवा काढून टाकणार आणि हवा काढल्यानंतर बलूनला मी बाहेर ओढून टाकणार. आता हे उजव्या साईडला आपल्याला ती चरबीची जी जागा आहे ती थोडी मोकळी झाली. आता आपण काय करणार, ह्याच्यामध्ये स्प्रिंग टाकणार. आता स्प्रिंग डायरेक्ट तर तिथे जाणार नाही, ह्याला आपण म्हणतो एनजिओप्लास्टी, बलून एनजिओप्लास्टी. आता याचा बलूनने फक्त आपण रस्ता मोठा केला त्याला म्हणतात बलून एनजिओप्लास्टी. आता आपण काय करणार, दुसरा एक बलून घेणार, एक वायर असतं कॅथेटर, त्याच्या समोर बलून लावलेला असतो, त्या बलूनच्या वर एक स्प्रिंग लावलेली असते आणि तो बलून आणि स्प्रिंग दोन्ही त्या वायरच्या सपोर्टनी त्याला आपण त्या जिथे ब्लॉक आहे तिथे आपण टाकणार. हे इथे दिसतंय या पिक्चरमध्ये, की वरच्या पिक्चरमध्ये जिथे ती चरबीची ब्लॉक आहे तिथे आपण ते स्प्रिंग आणि बलून ठेवलेलं आहे. अजून आपण बलूनला फुगवलेला नाही. आता मी काय करणार, बाहेरून बलूनला फुगवणार. फुगवल्यानंतर तो स्प्रिंग जो बलूनच्या वर आहे तो स्प्रिंग सुद्धा फुलणार. त्याच्यानंतर मी बलूनची हवा काढून टाकणार आणि बलून मी बाहेर ओढून घेणार आणि तो स्प्रिंग जो आहे तो तिथेच चिपकून जातो. ह्याला म्हणतात एनजिओप्लास्टी विथ स्टेंटिंग. ही जी प्रोसिजर आहे, आपण ही प्रोसिजर करतो की ज्याला ब्लॉक आहे, अजून हार्ट अटॅक आलेला नाही, ज्याला छातीमध्ये दुखतंय, चालताना दुखतंय, मोठी नळी आहे, कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो, तर आपण हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर ही अंजियोप्लास्टी करू शकतो. जर आपल्याला हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर समजलं की बाबा ह्याला ब्लॉक आहे, तर आपण ह्याला उघडू शकतो आणि आपण हार्ट अटॅक अवॉइड करू शकतो. हार्ट अटॅक मध्ये आल्यानंतर, हे विदाऊट हार्ट अटॅक नंतर, समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंटला दुखत असेल, औषधाने त्याला रिस्पॉन्ड देत नसेल, तर दुखत असेल याचा अर्थ असा आहे की हार्टची जी मसल आहे ती संपूर्ण मेलेली नाही, म्हणून दुखतंय त्याला. हार्ट अटॅकच्या मसल जर संपूर्ण डॅमेज झाली तर पेशंटचा दुखायचं थांबून जातो. मग त्यावेळेला संपूर्ण मेल्यानंतर अंजियोप्लास्टी करून काय फायदा नाही. जर मसल जिवंत असेल तर आपण त्याला स्टेंटसाठी घेऊ शकतो, अंजियोप्लास्टी, आणि स्टेंट त्याच्यामध्ये टाकू शकतो. पण संपूर्ण मसल जर मेली असेल, मसल जिवंत नसेल, तर अंजियोप्लास्टी करून आपण त्याला नॉर्मल नाही करू शकत, त्याच्यामध्ये पैसा वेस्ट होतो. म्हणून हे बघणं फार इम्पॉर्टंट असतं हार्ट अटॅक आल्याच्या नंतर की तिथली मसल जिवंत आहे का. मसल जिवंत असेल तरच आपण त्याचं अंजियोप्लास्टी किंवा बायपास करतो, नाही तर अंजियोप्लास्टी बायपास करून काही फायदा नाही.
डॉक्टर साहेब, मग हे मसल जिवंत आहे का मेली हे तुम्ही कसं बघता? म्हणजे
पहिली गोष्ट की मसल जिवंत आहे का हार्ट अटॅक आल्यानंतर. जर पेशंटला दुखत असेल याचा अर्थ की पेशंटला दुखतंय म्हणजे पेशंट मसल अजून जिवंत आहे, हे एक इंडिकेशन झालं. दुसरी गोष्ट, पेशंटला चेस्ट पेन होतो, दुखतं तेव्हा कार्डिओग्राम मध्ये चेंजेस येतात म्हणजे मसल जिवंत आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही टेस्ट असतात जे रेडिओ न्यूक्लाइड टेस्ट असतात, स्कॅनिंग ज्याला आपण म्हणतो, त्या स्कॅनिंगमुळे आपल्याला माहीत पडतं की मसल जिवंत आहे की नाही जिवंत आहे. दुसरी गोष्ट, सिंपल जी टेस्ट मी मागे सांगितली, इको टेस्ट. इको टेस्टने आपल्याला समजतं की मसल संपूर्ण डॅमेज झाली आहे का. जर संपूर्ण डॅमेज झाली असेल तर हार्टची मसल एकदम पातळ होऊन जाते, एकदम पातळ, कारण डेड झालेली ती. जर हार्टची मसल अजून चांगली असेल, जिवंत असेल, तर मसलची जी थिकनेस असते ती अजून थिकनेस जी आहे ती प्रिझर्व असते, तशीच्या तशी असते. त्याच्यावरून आम्ही निदान लावतो की मसल जिवंत आहे आणि याला आपण रस्ता जर मोकळा केला तर पेशंटला फायदा होऊ शकतो.
डॉक्टर साहेब, तुम्ही आता ही पद्धत आम्हाला दाखवली एनजीओप्लास्टीमध्ये तुम्ही काय करता, तर हा एक परमनंट इलाज आहे का? म्हणजे हा ब्लॉक पुन्हा होणार नाही असं असतं का? म्हणजे बरेचदा डॉक्टर सांगतात खर्चही भरपूर असतो, तर आम्ही ह्या दृष्टिकोनातून करतो की चला ब्लॉक काढून टाकला एकदाचा म्हणजे आपण निवांत, परत होणार नाही. तर ऍक्च्युली ह्याच्या पाठीमागे काय आहे, तो पूर्णपणे निघून जातो?
एनजीओप्लास्टी केल्यानंतर आपण जे स्टेंट टाकतो, हे स्टेंट जे आहे ते 100% सक्सेस नाही. याच्यापैकी जे आपण स्प्रिंग दाखवले तुम्हाला, स्टेंट जे दाखवले, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे स्टेंट येतात, एक मेडिकेटेड स्टेंट, एक नॉन मेडिकेटेड स्टेंट. आता मेडिकेटेड स्टेंट काय आहे की जे स्प्रिंग आहे, स्टेंटचं जे स्प्रिंग आहे त्याच्यामध्ये औषध लावलेलं असतं, त्याला म्हटलं जातं मेडिकेटेड स्टेंट. आता हा मेडिकेटेड स्टेंट जो येतो, मेडिकेटेड स्टेंट 70,000 रुपयापासून चालू होतात. फक्त स्प्रिंगची कॉस्ट सांगतो मी, स्प्रिंगची कॉस्ट 70,000 पासून 1,15,000-20,000 पर्यंत मेडिकेटेड स्टेंट येतात. इंडियन स्टेंट 70,000 पासून, इम्पोर्टेड स्टेंट 1,10,000-15,000-20,000 पर्यंत येतात. आता हे जे स्टेंट आपण लावतो, ते हे लावल्यानंतर, आणि जो नॉन मेडिकेटेड स्टेंट जे तुम्हाला मी सांगितलं ज्याच्यामध्ये औषध लावलेला नसतो, ते स्टेंट 25,000 पासून चालू होतात. 25,000-45,000 पर्यंत नॉन मेडिकेटेड स्टेंट, ज्याच्यामध्ये मेडिसिन लावलेली नसते. आता याच्यामध्ये फायदा आणि नुकसान काय आहे की जेव्हा आपण मेडिकेटेड स्टेंट लावतो, तर स्टेंट लावल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये, 3 महिन्याचा पिरियड इम्पॉर्टंट असतो, पहिल्या 3 महिन्यामध्ये 5 ते 100 पैकी 5 ते 8 लोकांच्या नळ्या परत बंद होऊ शकतात. कारण एक स्टेंट लावण्यासाठी स्टेंटची कॉस्ट आणि हॉस्पिटलचा खर्च असं मिळून मेडिकेटेड स्टेंटला कमीत कमी 1,00,000-1.5 लाख ते 2 लाख रुपये लागतात. साधा स्प्रिंग वापरला आपण इंडियन मेडिकेटेड, तर 1.5 लाख रुपये. इम्पोर्टेड स्प्रिंग वापरला तर 2 लाख रुपये जातात. आता हे 1.5-2 लाख रुपये खर्च केल्यानंतर एका नळीसाठी, हे केल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये 5 लोकांच्या नळ्या बंद होऊ शकतात. समजा पहिल्या 3 महिन्यामध्ये नळ्या बंद झाल्या नाही तर हा स्प्रिंग 8-9-10 वर्ष चालतं, परत ब्लॉक होतो, परत 8-10 वर्षानंतर परत आपल्याला ऑपरेशन किंवा अंजियोप्लास्टी करावं लागतं. आणि जे साधे स्प्रिंग आहे, नॉन मेडिकेटेड, जे मी तुम्हाला सांगितले, जे 25,000 ते 40-45 हजार पर्यंत येतात, त्यांच्यामध्ये ब्लॉक होण्याचा जो प्रकार आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये तो 15%-20% इतका प्रमाण आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये. म्हणजे 100 पैकी 20 लोकांना नळ्या पहिल्या 3 महिन्यामध्ये ब्लॉक होऊ शकतात. जर तुम्ही त्या 15-20% मध्ये आलात 100 पैकी तर तुमचा जो पैसा आहे तो वेस्ट केला. आणि त्याचा नॉन मेडिकेटेडचा एक नळीचा अंजियोप्लास्टी करायचा खर्च म्हटलं तर 1,10,000-15,000 पर्यंत येतो. तर हे जे आहे हे टेम्पररी इलाज आहे, काही वर्षासाठी आहे. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये ही 5-8% मेडिकेटेडमध्ये ते 20% आपली नॉन मेडिकेटेड सिम्पल स्टेटमध्ये रिस्क आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये.
डॉक्टर साहेब, नक्कीच रिस्क असतेच प्रत्येक गोष्टीमध्ये, तेही तुम्ही स्पष्ट सांगितलं. मग ही बायपास जो प्रकार मागच्या काही आम्ही ऐकत आलेलं, बायपास अँजिओप्लास्टी कदाचित आता नवीन आहे वाटतं, पण मग ही बायपास जे आहे हे काय आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता?
बायपास जो आहे, जसं आपण बघतो की रस्ता गावामध्ये बायपास रोड असतो, गावाच्या साईडनी बाजूने एक रस्ता निघालेला असतो, तो गावाच्या बाहेर आपण काढतो, आपण गावाला बायपास केला. तसंच आपण ह्याच्यामध्ये काय करतो की ह्याच्यामध्ये हे इथे पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की ह्या निळ्या ज्या आहेत, निळ्या ह्या रक्तवाहिन्या आपण पायातून घेतलेल्या आहेत, निळ्या रक्तवाहिन्या. तर हार्ट बायपास पेशंटच्या पायाच्या रक्तवाहिन्या आपण काढतो आणि त्या आपण पाईपलाईन सारख्या वापरतो. आणि जिथे ब्लॉक आहे त्या ब्लॉकच्या पुढे ह्या पाईपलाईनला आपण जोडतो. तर रक्त पुरवठा आता काय करतो, तर जो ब्लॉक आहे त्याला बायपास करतो आणि पुढे जातो. जिथून रक्त निघतो तिथे ती नळी जॉईंट केलेली आहे आणि ब्लॉकच्या खाली ती जोडलेली आहे. आपण रक्तवाहिनी कापत नाही, एक्स्ट्रा रक्तवाहिनी आपण जॉईन करतो, त्याला म्हटलं जातं बायपास. याच्यामध्ये 2 प्रकारचे बायपास असतात. तर एक तुम्ही लाल रक्तवाहिनी तुम्हाला दिसत असेल आणि दुसऱ्या 2 ब्लू निळ्या रंगाच्या रक्तवाहिन्या आहेत. तर ह्या ज्या निळ्या रंगाच्या रक्तवाहिन्या आहेत ह्या पायातून घेतलेल्या व्हेन्स आहेत. आणि जो लाल रंगाच्या त्या रक्तवाहिन्या दिसतात ते आतमधली आर्टरी आहे, आतमधून आर्टरी जी आहे ती आतमधली आर्टरी दुसऱ्या जागी होती, ब्रेस्टला होती, तिथून फिरवलेली आहे आणि आतमधल्या आतमध्ये तिथे जॉईन केलेली आहे. तर ह्याला आपण म्हणतो इंटरनल मेमरी आर्टरी. तर ह्या ज्या इंटरनल मेमरी आर्टरी आहेत हे 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष चालतात, त्याच्यानंतर हे ब्लॉक होतात. त्या निळ्या कलरच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ज्या पायातून आपण घेतो, व्हेन्स ज्याला आपण म्हणतो, ह्या रक्तवाहिन्या 8-10 वर्षामध्ये बंद होतात. तर हा बायपास जो आहे हा पण परमानंट इलाज नाही. अंजिओप्लास्टी पण परमानंट इलाज नाही, बायपास सर्जरी सुद्धा परमानंट इलाज नाही. आपल्याला 10 वर्षाचा वेळ मिळतो, 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर परत तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं. आणि एकदा ऑपरेशन केल्यानंतर, कारण हा जो ऑपरेशन आहे हा फार मोठा ऑपरेशन असतो, ह्याच्यामध्ये आपल्याला छाती संपूर्ण फाडावी लागते. ही मधली हड्डी संपूर्ण कटरने कापतो आम्ही, अशी चाकूने आपण काटू शकत नाही. ही हड्डी आहे ह्याला आपण असं इलेक्ट्रिक कटरने करकन कापतो, छाती उघडतो, त्याच्यानंतर आपण हाडच्या रक्तवाहिन्या बदली करतो. तर ही मोठी प्रोसिजर झाली. ह्याच्यामध्ये वेदना, कॉम्प्लिकेशन तर मला कमी आहे आता, कारण आजकाल 100 पैकी 2 लोकांना कॉम्प्लिकेशन होतात, म्हणजे डेथ होतात. फार सक्सेसफुल झालेली बायपास सर्जरी आता, पण वेदना फार होतात, ट्रॉमा ज्याला आपण म्हणतो. आणि रिकव्हरीला पेशंटला कमीत कमी 2 महिने लागतात, कारण ते पेन असतं भरपूर, कापलेलं आहे आपण, आणि ते स्टेनलेसच्या वायरने आपण त्याला जोडलेला असतो वायर, तर आपण खेचत आणि केलेली असते तर पेन वगैरे होतो, तर ह्याला 2 महिने कमीत कमी 2-3 महिने पेशंटला रिकव्हरीला लागतात. आणि एक बायपास सर्जरी जर आपण केली तर त्याचा खर्च कमीत कमी, बायपास सर्जरीचा कमीत कमी खर्च तुम्हाला येणार 1.5 ते 2 लाख रुपये. कमीत कमी खर्च 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो. आणि हा 1.5-2 लाख रुपये खर्च इकडे झाला, 1.5-2 लाख रुपये अंजिओप्लास्टीमध्ये झाला. आणि हा जो खर्च आहे, 80% लोक आपल्या भारतामध्ये सामान्य लोअर क्लासचे आहेत, लोअर मिडल क्लासचे आहेत, की जे 1.5-2 लाख रुपये खर्च करू शकत नाही. आणि हे परमनंट इलाज पण नाही. म्हणून हा जो इलाज आहे ते महागडे आहे. आणि हा इलाज केल्यानंतर सुद्धा डॉक्टर काय म्हणतो, ह्या इलाज केल्यानंतर सुद्धा डॉक्टर म्हणतो तुम्हाला 5 किलोमीटर चालावं लागेल, जेवणावर जिभेवर कंट्रोल ठेवावं लागेल, नाहीतर तुमच्या नळ्या लवकर बंद होतील, औषध तुम्हाला घ्यावं लागेल. तर हे जर आपण पहिलंच आपण ही जर पथ्य पाळले, डाएट, व्यायाम आणि माइंड मॅनेजमेंट, मनाला आपली मनावर आपला ताबा, शांत स्वभाव, चिडचिडपणा आपण दूर केला आणि आपली पर्सनॅलिटी समजा चेंज केली, आपला व्यवहार चेंज केला, तर आपण स्वस्थ राहू शकतो.
तुम्ही हे खूप छान मुद्दे आम्हाला सांगितले. पण एक मला असा प्रश्न डॉक्टर साहेब तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही कसं ठरवता एखाद्या व्यक्तीला अँजिओप्लास्टी हवी आहे का एखाद्या व्यक्तीला बायपास हवा आहे, तर हे ठरवायचे तुमचे काही क्रायटेरियाज असतात का?
आता काय आहे की आपण जेव्हा अँजिओप्लास्टी करतो, जर त्याची एकच नळी जर असेल तर एक नळीसाठी कोणी ऑपरेशन नाही करणार, कारण ऑपरेशन फार मोठा असतो. आज त्याची आपण समजा एका नळीसाठी ऑपरेशन जर केलं, उद्या त्याची दुसरी नळी ब्लॉक झाली, तर मग परत आपण ऑपरेशन करणार का? कारण एक ऑपरेशन केल्यानंतर दुसरं ऑपरेशन करणारे फार कमी असतात, कारण त्यांना माहीत असतं वेदना किती होतात, फार कमी लोक दुसरं ऑपरेशन करतात. म्हणून एक जर नळी असेल तर आपण म्हणतो अँजिओप्लास्टी कर, कारण अँजिओप्लास्टीमध्ये कसं आहे की प्रत्येक स्प्रिंगची कॉस्ट वाढते. जर 2 नळ्या असेल तर 2 नळ्या असेल तर आपण पेशंटला चॉईस देतो. काय चॉईस देतो? जर तू श्रीमंत आहे, पैशाचा प्रॉब्लेम नसेल, तर तो म्हणतो मी अँजिओप्लास्टी करतो, कारण अँजिओप्लास्टीमध्ये पेशंट 2 दिवसामध्ये घरी जातो, पेशंटला त्रास होत नाही, पेशंटला काटछाट होत नाही, पेशंटला टाका देत नाही, पेशंटला बेशुद करत नाही, पेशंट 2 दिवसानंतर कामाला जाऊ शकतो. म्हणून अँजिओप्लास्टीचे लोक ज्यांच्याकडे पैसा असतो किंवा पैसा मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स कंपनी वगैरे देत असतील, तर ते म्हणतात मी अँजिओप्लास्टी करतो. आणि जो गरीब असतो ज्याच्याकडे पैसा नाही, तर तो त्याला आम्ही चॉईस देतो की बाबा तुझ्या 2 नळ्या आहेत किंवा 3 नळ्या आहेत, तर तू डायरेक्ट बायपास कर. कारण समजा 2 नळ्या आहे आणि तू अँजिओप्लास्टी केली तर कॉस्ट वाढणार एक, आणि समजा 2 नळ्याचं तू अँजिओप्लास्टी केल्यानंतर समजा तुझी एखादी नळी बंद झाली तर मग परत अँजिओप्लास्टी करावी लागेल, तर तुझा कॉस्ट वाढणार, म्हणून बाबा तू बायपासला जा. तर हे सगळं कसं आहे की हे मास आणि क्लास, तर क्लास असेल, फायनान्शियली साऊंड असेल, तर तो 3 आणि 4 नळ्यामध्ये सुद्धा अँजिओप्लास्टी करतो, कारण तो म्हणतो मी इतकं काटछाट कशाला करू, जर ब्लॉक झाली तर मी परत अँजिओप्लास्टी करणार, कारण माझ्याकडे पैसा आहे. आणि जो गरीब माणूस असतो आणि ज्याच्या 2 किंवा जास्त नळ्या ब्लॉक असतात, अशा लोकांना आम्ही सहसा अडवाईस करतो की तुम्ही बायपास करा, कारण अँजिओप्लास्टी केल्यानंतर बेशुद करत नाही, टाका लागत नाही, काटछाट होत नाही, पेशंट संपूर्ण शुद्धीवर असतो आणि पेशंट प्रोसिजर बघत असतो, 1 तासामध्ये अँजिओप्लास्टी होते. इथे 6 ते 8 तास बायपासला लागतात, काटछाट, कॉम्प्लिकेशन, जीवाची रिस्क, पेशंटला किती ट्रॉमा यादना आणि 1.5-2 महिने रिकव्हरी.
नक्कीच खूप वास्ट डिफरन्स आहे डॉक्टर साहेब ह्याच्यामध्ये. पण अँजिओप्लास्टीची फ्रिक्वेन्सी काय असावी? म्हणजे समजा आता तुम्ही जसं म्हटलात की एका आम्ही एक ब्लॉक उघडला आणि 2-3 महिन्यानंतर दुसरा आला, परत त्याच्यानंतर तिसरा आला, तर प्रत्येक 2-3 महिन्याला एखादा व्यक्ती अँजिओप्लास्टी
आपण कितीही करू शकतो. अंजियोप्लास्टीला असं काही लिमिटेशन नाही आहे, फक्त अंजियोप्लास्टीच्या लायकीची ती नळी पाहिजे, अंजियोप्लास्टीच्या लायकीची आर्टरीची साईज पाहिजे. कारण आपण जो स्प्रिंग टाकतो तो स्प्रिंग कमीत कमी 2.5 मिलीमीटर साईजचा असतो त्याचं थिकनेसमध्ये. हा जर आर्टरी रक्तवाहिनी समजा आपली 2.5 मिलीमीटरच्या खाली जर असेल तर आपल्याकडे तो इतक्या कमी साईजचा स्टेंट नसतो, तर त्याचा आपण अंजियोप्लास्टी करू शकत नाही. तर कमीत कमी आर्टरीची जी साईज आहे, थिकनेस ज्याला आपण म्हणतो, जाडी, ती कमीत कमी 2.5 मिलीमीटर किंवा त्याच्या वर पाहिजे, तरच अंजियोप्लास्टी शक्य आहे. अंजियोप्लास्टीमध्ये करायचं असेल तर रक्तवाहिनीमध्ये लिमिटेड ब्लॉक पाहिजे. असं संपूर्ण नळी समजा खराब असेल तर तिथे आपण अंजियोप्लास्टी करू शकत नाही. अंजियोप्लास्टी करताना मोठ्या नळीच्या बाजूला मोठी ब्रँच असेल आणि त्याच जागी जर जंक्शनला असेल, मोठी नळी आणि बाजूला मोठी नळी आहे ब्रँच आणि त्या जंक्शनला जर असेल तर तिथे आपण अंजियोप्लास्टी करू शकत नाही. किंवा करायचं असेल तर मग ते वेगळे प्रोसिजर असतात, वेगळे कॉस्ट स्टेट असतात, कॉस्ट वाढतो.
नक्कीच डॉक्टर साहेब, दर्शक हो, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी कित्येकदा आपण आपल्या डॉक्टर्सकडे जातो, त्यांना वेळ नसतो आणि ह्या गोष्टी आपल्याला स्पष्ट करून कधी माहितीही पडत नाहीत, सांगतही नाहीत. आता सांगत असतील सुद्धा आपण पाहतो टीव्हीवर, परंतु काय असतं तेही कळत नाही. आता नवीन जी सिस्टम चाललेली आहे की आज सर्जरी चालली आहे तर बाहेर आपल्याला पाहायला मिळतं नातेवाईकांना, पण ह्यातलं काही स्पष्टीकरण आजवर आपल्याला मिळालं नव्हतं. आज डॉक्टर साहेबांनी आपल्याला हे खूप सोप्या आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे, ते नक्कीच तुमच्या उपयोगाला पडलं असणार. परंतु त्यांनी एक गोष्ट अगदी आवर्जून सांगितली की हे सगळं करण्यापेक्षा जर आपले विचार ठीक ठेवले, आपला आहार ठीक ठेवला, तर आणि व्यायाम त्याच्याबरोबर सोबतीला असेल, तर आपल्याला ह्या सर्व गोष्टींमध्ये एवढा पैसा खर्च करण्याची काही गरज लागणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे तितकंच खरं आहे, तुम्हालाही हे नक्कीच आवडलं असणार असं मला वाटतंय. परंतु आपल्या जीवनामध्ये हा सुख, आनंद, प्रसन्नता जी डॉक्टर साहेब म्हटले ती कशी आणावी हे जर जाणून घ्यायचं असेल तर नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता, आपले प्रश्न आम्हाला मेल करू शकता किंवा तुम्ही भेट देऊ शकता आमची वेबसाईट www.bkmarathi.com. ह्या विषयाला घेऊन पुन्हा आम्ही तुमच्याबरोबर भेट घेऊया, परंतु तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता, त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेट वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहेत.